शरीराची छाप किंवा त्याचा प्रभाव दुसऱ्यांवर तर पडतोच, परंतु त्या व्यक्तीचाही आत्मविश्वास वाढवत असतो. त्यामुळं व्यक्ती आपल्या शारीरिक सौंदर्याला सुद्धा खास महत्व देतात. त्यानंतर आहे बौद्धिक. बौद्धिकतेमध्ये सुद्धा व्यक्ती चांगल्या ते चांगल्या प्रकारे पारंगत होण्यासाठी हर प्रकारचं ज्ञान संपादन करत आहे. जेवढ्या जेवढ्या टेक्नॉलॉजी आज समाजामध्ये निर्माण होत आहेत त्या सगळ्या गोष्टींचाही तो आज अभ्यास करत आहे. ज्या ज्या म्हणून नवीन नवीन गोष्टी येतील त्या सर्व गोष्टींचं ज्ञान तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या बुद्धीला कुशाग्र बनवत आहे. कारण बुद्धिमत्तेनुसारच मनुष्याचं व्यक्तिमत्वही घडत असतं. बुद्धीनुसारच आणि शरीराच्या प्रभावामुळेच आज तो आपल्या समाजामधील किंवा आपल्या स्थानामध्ये सुद्धा यशस्वी बनत आहे. त्यामुळे शारीरिक, बौद्धिक आणि भौतिक गोष्टींमध्ये सुद्धा पुढे जाण्यासाठी आज तो मान, शान, पैसा, धन, संपत्ती, गाडी, बंगला या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देत आहे आणि ते मिळवण्यासाठी तो हर तऱ्हेचा प्रयत्न करत आहे. तर या तिन्ही गोष्टींमध्ये मनुष्य पारंगत होत चाललेला आहे. तो आपलं जीवन प्रगतीच्या दिशेने घेऊनही चाललेला आहे आणि त्याबद्दल काही प्रमाणामध्ये तो समाधानी दिसत आहे. परंतु माझा प्रश्न असा आहे की या तीन गोष्टीमध्ये पारंगत म्हणजे मनुष्य जीवनामध्ये सफल आहे का? तर नाही. कारण तो भौतिकतेकडे जरी जात असेल, शारीरिक सौंदर्याकडे किंवा बौद्धिक कुशाग्रतेकडे जरी तो वळत असेल, परंतु एवढ्याच गोष्टीवर त्या व्यक्तीच्या जीवनाची सफलता म्हणणार नाही. कारण एकीकडे व्यक्ती या गोष्टींना आत्मसात जरूर करत आहे, परंतु दुसरीकडे तो आज मूल्यांना सोडत चाललेला आहे, आत्मिक गुणांना सोडत चाललेला आहे. की जे मूल्य, जे गुण, जी दैवी संपत्ती त्याच्या जीवनाचा खास अंग आहे, त्याच्या आत्म्याची ती खास शक्ती आहे किंवा आत्म्याची संपत्ती म्हटलं तरी हरकत नाही. आणि या गोष्टींना सोडल्यामुळं आज आपण पाहतो जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम मनुष्या समोर येत आहेत, अनेक समस्यांना त्यांना तोंडही द्यावं लागत आहे. आणि त्यामुळं आज मनुष्याच्या जीवनामध्ये या दैवी गुणांची आवश्यकता असणं अत्यंत आवश्यक आहे. समाजामध्ये आपण पाहतो की आज अभिमान सगळ्यात मोठी समस्या बनलेला आहे. या अभिमानामुळं मोठे मोठे प्लॅन सुद्धा कोलॅप्स होताना दिसत आहेत, मोठ्या मोठ्या योजना सुद्धा बारगळत आहेत, घराच्या घर फुटत आहेत आणि परिवारामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे. कितीतरी काम, सुंदर प्लॅन सुद्धा यामुळं आज आपण हताश झालेले पाहत आहोत. तर या सर्व गोष्टीचं कारण एकच आहे आणि तो म्हणजे अभिमान. आज हा घराघरामध्ये दिसत असलेला ज्वर आज आपण पाहत आहोत. या अभिमानामुळेच व्यक्ती स्वतःचं अस्तित्वही, खऱ्या अर्थाने अस्तित्वही विसरलेलं आहे. आता या अभिमानाला आपण काढायचं कसं? तसं जर व्यक्तिगत रूपामध्ये आपण पाहिलं तर कुठलाही व्यक्ती वाईट नाहीये. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण हे आहेतच. व्यक्तिगत रूपामध्ये तो जरूर चांगला आहे आणि त्याची वागणूकही चांगली आहे, त्याचे विचारही उच्च दर्जाचेच आहेत. परंतु तीच व्यक्ती ज्यावेळेला समूहामध्ये येते, संघटनमध्ये येते, ज्यावेळेला एक प्रकारे मिळून काम करण्याची वेळ येते, त्यावेळेला मात्र या व्यक्तीचा अभिमान जागृत होतो. की या कामामध्ये कुणी मला मान दिलाय का? या कामामध्ये कुणी मला विशेष स्थान दिलेलं आहे का? किंवा या कामामध्ये मला किती रिस्पेक्ट मिळणार आहे? या गोष्टींकडे त्याचा जास्ती कल असतो. आणि जर तसा मान त्या व्यक्तीला तिथं मिळाला नाही तर त्या कामामध्ये सहयोग द्यायला तो कदापि तयार होत नाही. तर अशा प्रकारे आपण पाहतो की कामामध्ये सुद्धा आज व्यक्तीचा अभिमान आडवा येत आहे. घरामध्ये सुद्धा तुम्ही पहा, एखादं चांगलं मंगल कार्य आहे, कुणाच्या चांगल्या मंगल कार्याला व्यक्ती गेला किंवा त्या व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी गेला तरी त्या ठिकाणी तो पाहतो की त्या कार्यक्रमामध्ये, त्या समारंभामध्ये मला किती मान मिळालेला आहे. आणि जर तो मान त्याला मिळाला नाही तर त्या एवढ्या मंगल कार्यामध्ये सुद्धा तो विघ्न टाकायला कमी करत नाही किंवा हटून बसायला कमी करत नाही. तर अशा पद्धतीने हा अभिमान आज व्यक्तीचा एक प्रकारे शत्रू बनलेला आहे, एक प्रकारे आत्म्याला लागलेलं ग्रहणच म्हणा हा अभिमान. तर आता या अभिमानाला काढायचं कसं? याच्यासाठी आपण थोडा विचार केला तर अभिमान या शब्दावर आपण विचार करूया की अभिमान या शब्दाचा अर्थ काय होतो. तर अभि आणि मान, म्हणजे की अभि अभि मला अभि अभि मेरी बात माननी चाहिए, म्हणजे आत्ताच्या आत्ता माझं ऐकलं पाहिजे, अभिमान। तर या अभिमानामुळं व्यक्ती एकच जिद्द करतो की आत्ताच्या आत्ता ही गोष्ट माझी ऐकली पाहिजे, आणि जर माझी ती गोष्ट ऐकली नाही तर त्या व्यक्तीला त्याबद्दल अपमानही वाटतो। तर यालाच म्हटला जातो अभिमान। कारण खूप वेळेला व्यक्तीला हेच लक्षात येत नाही की आपण कधी अभिमानामध्ये येतो, तो सहज म्हणून जातो की एवढाही मला स्वाभिमान नसावा का। परंतु वास्तविक पाहता तो स्वाभिमान नाहीये किंवा तो स्वमानही नाहीये, तर तो आहे अभिमान। आणि या अभिमानामुळं आज आपण पाहतो की तो व्यक्ती स्वतःला दुसऱ्यांचा शत्रू बनवून टाकतो किंवा दुसरे त्याचे शत्रू बनतात। तर म्हणूनच आज हा खूप मोठा गहन प्रश्न बनलेला आहे की आता आपण याला काढायचं कसं। तर आत्ताच सांगितलं की अभिमानाला ओळखण्यासाठी अगोदर या शब्दाचा अभ्यास करा की अभिमान, ज्या व्यक्तीला असं वाटतं की आत्ताच्या आत्ता मी जे काही सांगितलंय ते दुसऱ्यांनी ऐकलंच पाहिजे, अभिमान, तर त्यावेळेला समजलं पाहिजे की जरूर आपल्यामध्ये हा अभिमान आलेला आहे। आणि या अभिमानाला आपल्याला बाहेर काढायला पाहिजे, कारण या अभिमानामुळेच आज आपण पाहतो की समाजामध्ये अनेक अनेक संकटही उभी राहत आहेत। तर यासाठी आपल्याला स्वाभिमान अर्थात स्वमान नाही धारण करायला हवा, आपल्या स्मृतीला बदलायला हवं। तर आता स्वमान म्हणजे काय आहे? तर स्वमान म्हणजे स्वतःचा मान राखणं किंवा स्वतःचा मान ओळखणं, स्वतःच्या कामाबद्दल आत्मविश्वास असणं, त्यासाठी कुणाच्या मानाची आपल्याला आवश्यकता नाहीये। परंतु अभिमान असणारी व्यक्ती जशी म्हणते की मला आत्ताच्या आत्ता मान द्या नाहीतर हे कार्य मी करणार नाही, तशी स्वमानवाली व्यक्ती कधीही मान मागू शकत नाही। आज लहान मुलं सुद्धा तुम्ही पहा की म्हणतात की आत्ताच्या आत्ता मला मान द्या, एक आहे अभिमान म्हणजे आत्ताच्या आत्ता ऐक, आणि एक आहे अभिमान म्हणजे आत्ताच्या आत्ता मला मान द्या, एक आहे ऐकणं आत्ताच्या आत्ता ऐक, आणि एक आहे आत्ताच्या आत्ता तू मला मान दे। तर प्रत्येक लहान व्यक्ती सुद्धा ही अपेक्षा करत आहे की मी छोटं जरी काम केलं तरी सुद्धा तुम्ही मला मान द्या, तुम्ही मला रिस्पेक्ट द्या। म्हणून घरातलं छोटंसंच उदाहरण घ्या, एखादं लहान मूल ज्या वेळेला पाणी घेऊन येतं त्या मुलाला जर तुम्ही थँक्स म्हटला नाही तर दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही त्याला पाणी मागताल तर जरूर ते मूल ना खुशीने तुम्हाला पाणी देईल, किंवा मला अभ्यास आहे, मला काही काम आहे, किंवा मी खेळायला चाललो, असं काहीतरी कारण सांगून ते तुमच्यापासून पळून जाईल। तर एखाद्या छोट्या मुलाला सुद्धा आज मानाची अपेक्षा आहे। तर काही प्रमाणामध्ये आज समाजामध्ये आपण संबंध जोडून ठेवण्यासाठी ही एक समज आपल्यामध्ये असायला हवी की कुणाला आपण मान द्यायला हवा। कारण ज्या वेळेला एकत्रित काम करण्याची वेळ येते तर अभिमानाचं दुसरं एक रूप आपण पाहतो की समोरची व्यक्ती लहान आहे, मग ती जर आपल्याला मदत करतीये, ती व्यक्ती जर आपल्या कार्यामध्ये आपल्याला सहयोगी बनलेली आहे, तर एक शब्दाने को होत नाही आपण तिला थँक्स द्यायला हवं। जसं ते छोटं मूल, त्याला सुद्धा आज रिस्पेक्टची आवश्यकता आहे, मानाची आवश्यकता आहे। त्याच पद्धतीने आपले जे सहकारी आहेत, भल ते मान आणि प्रतिष्ठेने आपल्यापेक्षा कमी असतील, पोस्टने कमी असतील, तरी सुद्धा आज त्या व्यक्तीला सुद्धा मानाची आवश्यकता आहे, तरच आपलं कार्य सफल होऊ शकतं। तर त्या व्यक्तीला सुद्धा एका शब्दाने जर तुम्ही म्हटलात फार छान आपण काम केलेलं आहे किंवा तुमचा खूप मला सहयोग झाला, तर ती व्यक्ती जरूर आपल्याला मदत करायला तयार होती आणि कुठलेही कार्य आपण सहज करू शकतो। परंतु या गोष्टीमध्ये सुद्धा मनुष्याला अडवा येतो अभिमान। तर म्हणूनच या स्वाभिमानाला किंवा स्वमानाला आपल्याला ओळखलं पाहिजे। तर स्वमान म्हणजे आपली अवस्था किंवा कुणी आपल्याला मान देव अथवा न देव तरीही आपली स्थिती चांगली ठेवण्यासाठी आपण या स्वमानचा उपयोग करायला हवा। जी व्यक्ती स्वमान म्हणजे स्वतःच्या मानामध्ये राहते त्या व्यक्तीला कुणी मान देव अथवा न देव परंतु तरीही ती व्यक्ती स्थिर असते। त्या व्यक्तीच्या कामाला कुणी नाव ठेवो, निंदा करो किंवा त्या कामाबद्दल त्याची दुष्ण काढो तरीही ती व्यक्ती आपल्या कामापासून कधी दूर हटत नाही, कारण तिला एक माहिती आहे की मी जे काही करत आहे ते जरूर चांगलं करत आहे। या कार्य जे काही मी काम हाती घेतलेलं आहे त्यामध्ये अनेकांचं कल्याण आहे। परंतु समोरच्या व्यक्तीला आज ती दृष्टी नाहीये माझी माझ्या कामाची किंमत ओळखण्यासाठी किंवा माझं हे काम किती चांगलं आहे हे ज्यावेळेला पूर्ण होईल त्याच वेळेला ती समोरची व्यक्ती समजू शकते की हे कार्य किती योग्य होतं, किंवा हे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक जण ज्या वेळेला वाहवा करतील त्याला समोरची व्यक्ती सुद्धा जरूर आपली वाहवा केल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत ती व्यक्ती जरूर धीर धरेल की जरी समोरची व्यक्ती आपला अपमान करत आहे किंवा ते काम करण्यासाठी आपल्याला धूळ लुटत आहे, तरी सुद्धा तिच्या निंदेकडे लक्ष न देताही आपल्या स्वतःच्या कामाबद्दल आत्मविश्वास ठेवून ती व्यक्ती आपलं काम पूर्ण करेल. आणि आपलं काम पूर्ण करून आणि मगच ती त्यापासून हटेल किंवा त्या कामामध्ये ती यशस्वी होईल. परंतु जर आपण दुसऱ्यांच्या निंदेकडे लक्ष दिलं किंवा त्यांनी अपमान केला म्हणून आपण जर ते काम सोडून दिलं तर जरूर आपलं नुकसान झाल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून अभिमानाला सोडून आज आपल्याला स्वमानाला धारण करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्यांना तर मान आपल्याला द्यायचंच आहे, परंतु आपल्याला सुद्धा अपमानाच्या फिलिंग मध्ये यायचं नाहीये, तर याचा अभ्यासही आपण करायला हवा. आणि या अभ्यासासाठी अगोदरच सांगितले की स्मृतीची आवश्यकता आहे, कारण स्मृतीच आपल्या कर्मांना दूषित किंवा शुद्ध बनवत असते. जर आपली स्मृती अभिमानी आहे तर जरूर आपले कर्म सुद्धा अशुद्ध होतात, पण जर आपली स्मृती श्रेष्ठ आहे तर आपले कर्म सुद्धा श्रेष्ठ झाल्याशिवाय राहू शकत नाही. परंतु अभिमानामध्ये असो तर आपलं मन दूषित जरूर होईल, आपली वृत्ती दूषित होईल आणि आपले कर्म सुद्धा दूषित होतील. अभिमानी व्यक्ती कधीही शुद्ध विचार करू शकत नाही, सकारात्मक विचार करू शकत नाही. ती सकारात्मक विचार तर करू शकतच नाही, पण त्याचबरोबर ती आपल्यामध्ये येणाऱ्या निगेटिव्ह विचारांना सुद्धा थोपवू शकत नाही. अशा वेळेला ती संशयाची बळी पडते. जसे एक उदाहरण पहा की एका घरामध्ये एक मुलगा सांगून जातो त्याच्या आईला की आई मी संध्याकाळी 6 वाजता घरी येईल. तर 6 वाजता घरी येईल असं सांगून ज्या वेळेला तो बाहेर जातो, संध्याकाळी 6 ज्या वेळेला वाजतात त्यावेळेला ती आई त्या मुलाची वाट पाहायला लागते की 6 वाजता आपल्या मुलांनी आपल्याला टाइम दिलेला आहे की मी 6 वाजता घरी येईल. आणि त्यामुळं तिची नजर पुन्हा पुन्हा घड्याळाकडे जायला लागते. आणि 6 नंतर 6:15 होतात, 6:30 होतात तरीही मुलगा घरी येत नाही. त्यावेळेला मात्र ती माता बेचैन व्हायला लागते की मुलांनी तर आपल्याला 6 वाजताचा टायमिंग दिलेला आहे आणि अजून सुद्धा तो का बरं घरामध्ये आलेला नाही. तर तिच्या मनामध्ये उलट सुलट प्रश्न निर्माण व्हायला लागतात, कुठं त्याचा ऍक्सिडेंट झाला नसेल, मित्रांबरोबर भांडणं तर झालेली नसतील किंवा आणखीन कुठलं संकट तर त्याच्यावर ओढवलेलं नसेल. आणि या नकारात्मक विचारांमुळं ती हैराण होऊन जाते आणि त्यानंतर चिंतेचं रूपांतर तिच्या क्रोधामध्ये व्हायला लागतं. आणि नंतर ती विचार करते आता त्याला घरात येऊ तर द्या, मग पाहते त्याच्याकडं. आणि अशा पद्धतीने क्रोधाच्या अधीन होऊन पुन्हा ती त्याची वाट पाहते. अखेर 7:15 मुलगा घरामध्ये येतो, 7:15 त्याला उशीर झालेला असतो. आणि ज्या वेळेला तो घरामध्ये येतो तोपर्यंत तुम्ही विचार करा त्या घरातलं वातावरण काय झालं असेल. तर पूर्णपणे त्या घरातलं वातावरण परिवर्तन झालेलं होतं. शांतीची जागा अशांतीने घेतलेली होती, मातेच्या पण मनातील चिंतेची जागा सुद्धा अशांतीनेच घेतलेली होती. आणि क्रोधाने ती माता त्या मुलासाठी दार उघडते आणि ज्या वेळेला तो मुलगा घरामध्ये येतो आल्यास तो कुठल्या परिस्थितीमधून आलेला आहे हे न पाहता ती त्याच्यावर शब्दांचा भडीमार करते, शिव्यांचा भडीमार करते आणि त्याला एका पाठोपाठ एक प्रश्न विचारायला लागते की तुला इतका उशीर का झाला. जर तुला उशिरा जायचं होतं तर तू सांगून जायला हवं होतंस. बरं तू सांगून गेला नाहीस तर नाही, पण कमीत कमी तू फोन तरी करायचा होतास, आम्हाला किती तुझी काळजी वाटत होती. तर अशा पद्धतीने ती तिची काळजी तर मुलाला सांगत राहते किंवा एक प्रकारे तिचा असंतोष प्रकट करत राहते. परंतु त्या मुलाचा काय दोष आहे किंवा त्याचं काय कारण आहे ते ऐकण्याच्या मनस्थितीत मात्र ती नसते. कारण एकच की तो लहान आहे, ती माता मोठी आहे आणि या अभिमानाच्या वश ती आपला गुरुर म्हणा किंवा आपल्या एक प्रकारे चिंता जरी आहे तरी त्यामध्येही अभिमानच आहे आणि त्या अभिमानाच्या वश ती त्या मुलाला रागवत राहते. आणि त्यानंतर पूर्ण संध्या 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत त्यांच्या घरामध्ये असं भांडणाचं वातावरण तयार होतं आणि तोही मुलगा मग कारण सांगायला तयार होत नाही. आणि सगळं काही झाल्यानंतर उपाशी तो मुलगा जाऊन झोपतो आणि दुसऱ्या दिवशी मग नाश्ता करताना तो मुलगा म्हणतो की काल मी मोठ्या ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो आणि त्यामुळं मला येता आलं नाही आणि माझा सेल फोन सुद्धा घरी राहिला होता आणि त्यामुळे मला तुला फोनही करता आला नाही. तर एवढं छोटस कारण. आणि मग ती माता ऐकते आणि त्यानंतर त्याला सांगते की बरं झालं गेलं आता विसरून जा. परंतु विचार करा, झालं गेलं विसरून जा, संध्याकाळपासून जे घरामध्ये वातावरण बनलेलं होतं, दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत जे बनलेलं होतं, ते एवढा वेळ त्या मुलाच्या मनामध्ये निगेटिव्ह संकल्प तयार करत होतं किंवा नकारात्मक विचार तयार करत होतं, ते एका सेकंदामध्ये विसरू शकत होता का? तर नाही. तर पहा, अशा पद्धतीने ज्याला व्यक्ती अभिमानामध्ये असतो त्यावेळेला तो आपला विवेकही गमावून बसतो, आणि ज्यावेळेला तो विवेक गमावून बसतो तो सारासार विचारशक्तीही सोडून देतो. आणि ज्यावेळेला आपण पाहतो की त्या मुलाची स्थिती अशी होती, आई ज्यावेळेला ऐकून घेत नाही आणि दुसऱ्या दिवशी म्हणते विसरून जा, तर तो मुलगा कसा विसरू शकतो? आणि ज्यावेळेला तो विसरत नाही मग दुसऱ्या वेळेला मात्र तो उलट उत्तर द्यायला प्रवृत्त होतो, आणि त्या मुलाला उलट उत्तर द्यायला प्रवृत्त करणारे सुद्धा एक प्रकारे ती व्यक्तीच असते. तर पहा की अभिमान आपल्या घराला सुद्धा कशा पद्धतीने कोलॅप्स करते, एक प्रकारे घरचं वातावरण सुद्धा कशा पद्धतीने असंतोषामध्ये आणत आहे. तर म्हणूनच मित्राहो, हा अभिमान आपल्याला आपल्या जीवनामधून बाहेर काढायला हवा, कारण हा अभिमान आपल्या आत्म्याला लागलेली एक प्रकारची कीड आहे. जोपर्यंत हा अभिमान आपल्यामधून जात नाही तोपर्यंत आपण समाजाशी स्नेहाचे संबंध जोडू शकत नाही, आणि त्या जोपर्यंत हा अभिमान जात नाही तोपर्यंत आपण सुद्धा खऱ्या सुखाची अनुभूती करू शकत नाही, खऱ्या आनंदाची आपण अनुभूती करू शकत नाही. म्हणूनच आपल्याला या अभिमानाला बाहेर काढायचंय, आणि त्यासाठी आपल्याला मदत करणारा की स्वयं परमात्मा, जो सर्व शक्तियांचा सागर आहे, सर्व गुणांचा भंडार आहे, तर त्या परमात्म्याच्या आठवणीने आपण आपल्या या विकाराला म्हणा किंवा या किडीला आपल्या आत्म्यापासून दूर करू शकतो. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक चिंतनाची आवश्यकता आहे. ज्या सकारात्मक चिंतनामुळे आपण आपल्या विचारसरणीला बदलू शकतो, आणि ज्यावेळेला आपली विचारसरणी बदलेल म्हणजे देह अभिमान सोडून आपण आत्मसन्मानाचा विचार करायला लागतो, त्याच वेळेला एक प्रकारे खऱ्या अर्थाने आपण स्वमान अर्थात स्वतःचा मान राखू शकतो, आपल्या कार्याला म्हणा किंवा आपल्या कर्माला खरा न्याय देऊ शकतो, आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवू शकतो. अन्यथा अभिमानामुळं चांगल्या चांगल्या कला असताना सुद्धा आज अहंकारामुळंच या कलांच्या सफलतेपासून सुद्धा आपण दूर होत जातो, आपल्या जीवनातील यशाच्या पायऱ्यांपासून सुद्धा आपण दूर होत जातो. अभिमानी व्यक्ती कधीही कुणाला आवडू शकत नाही, कारण अभिमानी व्यक्तीच्या मुखातील भाषा सुद्धा अहंकाराने भरलेलीच असते, अशा व्यक्तीच्या सोबत सुद्धा बोलायला कुणीही तयार होत नाही. म्हणून अगोदर आपण या अभिमानाला काढू आणि स्वमानामध्ये जगायला शिकू. भले कुणी आपला कितीही अपमान केला तरी सुद्धा आपण त्या अपमानाच्या सुद्धा फिलिंगमध्ये किंवा त्या प्रभावामध्ये आपण येणार नाही, एवढा आपला पुरुषार्थ असायला हवा. ज्यावेळेला या प्रभावापासून आपण दूर जाऊ त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण स्वमान किंवा स्वाभिमानी आहोत असं म्हणू शकतो. अन्यथा बिना स्वमान किंवा दुसऱ्यांच्या अपमानामध्ये आपण प्रभावित होणं याला सुद्धा एक प्रकारे अभिमानच म्हणता येईल. आणि अभिमान ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने आपण गुणवानही म्हणू शकत नाही. म्हणून पाहतो आपण शास्त्रामध्ये किंवा पुराणामध्ये आपण कथा ऐकलेली आहे, सत्यभामा ही कृष्णावर अत्यंत प्रेम आणि भक्ती करणारी होती, परंतु त्या प्रेमाचा आणि भक्तीचाच तिला अभिमान होता, गर्व होता. म्हणून पाहतो की त्या अभिमानावश ती परमेश्वराला सुद्धा आपल्या धनधान्याने किंवा आपल्या संपत्तीने तोलायला निघाली होती, तर या अभिमानाने ती तिचा विवेकही गमावून बसते, आणि विवेक गमावल्यामुळं तिला हेही कळत नाही की जो संपूर्ण विश्वाचा निर्माता आहे, ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे, त्या स्वयं परमात्मेशी आपण या ठिकाणी तुला करत आहोत आणि त्याच्यासमोर आपण संपत्तीचा अहंकार दाखवत आहोत. तर कितीही भक्ती नसली किंवा कितीही ती परमेश्वरावर प्रेम करणारी असली तरीही तिला आड आला तो म्हणजे तिचा अभिमान, आणि त्या अभिमानामुळंच तिला कृष्णालाही गमवावं लागलं. तर पहा, हे छोट्याशा उदाहरणावरूनच आपण समजू शकतो की आपल्या जीवनामध्ये दुःख आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आपणच कशा पद्धतीने कारणीभूत असतो. तर म्हणून या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की आपल्या जीवनामध्ये जिथं अभिमान आहे, अहंकार आहे, त्या जीवनामध्ये आपण खऱ्या सुखाची प्राप्ती कधीही करू शकत नाही. ओम शांती.
नमस्कार. सृष्टीचा रचनाकार हा परमपिता परमात्मा आहे, यात काही शंकाच नाही. आपण त्याची रचना आहोत. परमात्मा आपला देहाचा पिता आहे. सर्व विश्व हे आपले आणि आपण या विश्वाचे आहोत. देश, धर्म, जात, वर्ण, रंग ही कुठलीही सीमा नाही, कारण शेवटी आपल्याला एकाच ठिकाणी जायचे आहे. मनातील चंचलता व शंका समाप्त करून वर्तमान आणि भविष्याला उज्ज्वल करण्यासाठी हे अमर्याद ज्ञान परमपिता परमात्मा देत आहे. आजचा मानव हा कुठल्या ना कुठल्या जाळ्यात अडकला आहे. कोणी संबंधाच्या जाळ्यात, तर कोणी आर्थिक परिस्थितीच्या जाळ्यात, कोणी व्यक्तिगत मनस्थितीच्या जाळ्यात. या अनेक समस्यांचे निवारण फक्त एकच आहे, ते म्हणजे पवित्रता. मनुष्य जर आपल्या जीवनात पवित्रतेला मन, वाणी आणि कर्मात आत्मसात करेल व राजयोगचा नियमित अभ्यास करत असेल, तर तो या समस्यांपासून मुक्त होऊ शकतो. ब्रह्मकुमारी विद्यालय हे आपल्या सेवेत सदैव तत्पर असते. अधिक माहितीसाठी आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी संपर्क साधा. ही सेवा निशुल्क आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत ओम शांती.